जय श्री राधा गोविंद भगवान की जय। राधा विजय गौर नताय गुरु गौरांग की जय। य असो अस्मिन् महाकल्पे तनयस्य विवस्वतः श्राद्ध देव इति ख्यातो मनुत्वे हरिणार्पितः। तर या ठिकाणी सूर्यदेव विवस्वांचा जो पुत्र आहे, जो पूर्वी सत्यव्रत राजे होते, ते विवस्वांचा पुत्र अर्थात सूर्यदेवांचा पुत्र श्राद्धदेव म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्यांना स्वतः भगवंतांनी मुनी मनू म्हणून नियुक्त केलेलं आहे। हे जे कथानक आहे हे अतिशय सुंदर आहे, ज्याच्यामध्ये हा संपूर्ण या स्कंदाचा शेवटचा अध्याय हा मत्स्य अवतार या अवताराचं वर्णन करतो। आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं हा मासा अर्थात स्वतः भगवंत हे सत्यव्रत जे काही महाराज आहेत या महाराजांना कशा रीतीनं प्रलय जलातून सावरतात याचं वर्णन करण्यात आलेलं आहे। म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की सुरुवातीलाच परीक्षित महाराज या अध्यायामध्ये प्रश्न करतात, भगवान श्रोतो मी इच्छामी, मी ती इच्छा करतोय ऐकण्याची, काय बरं? हरे अद्भुत कर्मणा, भगवान हरी यांनी काय केलेलं आहे, अद्भुत अशा ज्या काही लीला केलेल्या आहेत या लीलांच्या विषयी श्रवण करण्याची इच्छा करतोय। आणि केवळ अशा तशा कथा नाही आहेत, त्या काय आहेत बरं, अवतार कथा माध्यम, कृपया करून अशा अवतारांचं तुम्ही मला काय कथन घडवा, या कथा कशा आहेत, माया मत्स्य विवडंबनाम, माया अर्थात अतिशय अनुकूल अनुकूल वृत्तीनं ज्या सादर केलेल्या आहेत भगवंतांनी। आणि एखाद्या रूपाचं त्यांनी काय केलेलं आहे, अनुकरण केलेलं आहे। आणि हे जे माया मत्स्य अर्थात अनुकरण जे केलेलं आहे हे कशाप्रमाणे आहे, एखाद्या मायेनं केलेलं जे काय अनुकरण आहे त्याप्रमाणे आहे। आणि म्हणून भगवंतांनी या ठिकाणी जे अनुकरण केलेलं आहे हे अनुकरण माशाचं केलेलं आहे। आणि अशा अवतारांची कथा मला ऐकण्याची इच्छा आहे असं परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामीनं सांगतात। आता आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या कारणासाठी भगवंत या भौतिक जगतामध्ये अवतरित होतात। जसं आपण पाहतो की मागच्या स्कंदामध्ये देखील अर्थात सातव्या स्कंदामध्ये देखील आपण पाहिलं की कशा पद्धतीनं प्रल्हाद महाराजांना संरक्षण देण्यासाठी भगवंत प्रगट झाले, कारण हिरण्यकश्यपू हा अतिशय उन्मत्त झालेला होता आणि त्यानं अनेक ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांना पाठवून विशेष करून द्विज अर्थात ब्राह्मण, गाय, वेद, वर्णाश्रम या सर्वांचं त्यांनी काय केलेलं असतं, पाडाव किंवा मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। कारण त्यांचं संकल्पनाच ती असते की तुम्ही तो सांगताना सांगतो की तुम्ही काय करा, यत्र यत्र द्विजा गाव, तुम्ही काय करा, येत्र येत्र ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला द्विजा अर्थात ब्राह्मण दिसतील, गाव अर्थात गाय दिसतील, वेद आणि वर्ण आश्रम क्रिया, जे वर्ण आश्रम आहेत जे या तत्वांचं पालन करतायत अशा ठिकाणी तुम्ही काय करा, तम तम जनपद यात, त्या त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्यांना वृच्छिता म्हणजे त्यांना काय करा, तुम्ही हाणून पाडा। आणि यामुळे आपण पाहतो की भगवंत काय केलं, त्या ठिकाणी अवतार घेतला, नरसिंह अवतार, आणि हिरण्यकशिपूचा वध केला. त्याचप्रमाणे भगवंत अनेक अवतार घेतात. विशेष करून पाच प्रमुख अवतार मानले जातात. पुरुष अवतार आहे, गुणावतार आहे, मन्वंतर अवतार आहे, लीला अवतार आहे आणि युगावतार. या अवतारांच्या द्वारे देखील भगवंत काय करतात, अनेक अशा क्रिया करतात. जसं आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो, भगवद्गीतेमध्ये या अवतारासाठी किंवा हे हा जो काय अवतार आहे हा का घेतात याचं वर्णन केलेलं आहे. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थार्पणार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत या ठिकाणी विशेष करून काही गोष्टींसाठी येतात. पहिला आहे साधू अर्थात भक्तांचं संरक्षण. दुसरा आहे दुष्कृती अर्थात अभक्तांना विनाश करणं, अशा लोकांचा नाश करणं. आणि धर्म संस्थापना, धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंत म्हणतात की मी काय करतो, युगायुगामध्ये प्रत्येक युगामध्ये काय मी होतो, अवतरित होतो. आणि ह्या भगवंतांच्या अतिशय प्रिय अशा गोष्टी आहेत. आणि मग या ठिकाणी परीक्षित महाराज विचारतायत की अरे सुखदेव गोस्वामींना हा प्रश्न विचारतायत की कृपया करून तुम्ही सांगा की मत्स्य अवतार जो मायेनं आवृत्त असा जो अवतार आहे हा अवतार भगवंतांनी का घेतला. कारण माशाप्रमाणे दिसतायत पण भगवंत ते काय करतात, माशाचं अनुकरण करतायत. म्हणून माया मत्स्य विडंबनम म्हटलेलं आहे. आणि मग त्यावेळेला परीक्षित महाराज पुढे म्हणतात की अहो, कारण खरं वास्तविक पाहता ही जी काही योनी आहे अर्थात मत्स्य योनी आहे ही तितकीशी चांगली नाहीये. लोक काय करतील, निंदतील. लोक जुप्सितम तमसहा, कारण ही तमोगुणी योनी आहे म्हटलं जातं. आणि त्यामुळं अशा तमोगुणाच्या योनीमध्ये भगवंतांनी अवतार का धारण करावा. आणि केवळ अवतार नाही, कारण त्याच्यामध्ये काय आहे बरं, अजूनही दुमरदर्शन म्हणजे अतिशय घृणास्पद गोष्ट आहे आणि कर्मग्रस्त गोष्ट आहे. आणि कर्माने ग्रसित असे झाल्यामुळं त्यांना ही योनी प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळं अशा माशाच्या शरीरामध्ये भगवंतांनी का अवतार घेतला. आणि त्यामुळं या ठिकाणी पुढं परीक्षित महाराज म्हणतायत, एतत् न भगवन सर्व यथा वक्तु मरसी. हे भगवन अर्थात भगवन या ठिकाणी हा जो काही शब्द आहे हा सुखदेव गोस्वामींना उच्चारतात. ते म्हणतात की कृपया करून तुम्ही काय करा, एतत् सर्व काही सांगा. सर्वम यथायुक्तम, जे काय आहे ते सर्व काही सांगा. मरसी, मला ती ऐकण्याची इच्छा आहे. कारण का बरं, उत्तम श्लोक चरितम, कारण हे जे चरित्र आहे किंवा हे जे काय गुणगान आहे हे साधारण गुणगान नसणार आहे. हे काय आहे, उत्तम श्लोक, अतिशय सुंदर रीतीनं चरितम चरित्र आहे हे. आणि इतकंच नव्हे, हे केवळ माझ्यासाठीच उत्तम नसून ते काय बरं, सर्व लोक सुखावहम, ते सर्व लोकांच्या साठी देखील काय सुखावं असं आहे. आणि त्यामुळे कृपया करून तुम्ही काय करा, याचं मला दर्शन घडवा किंवा याचं तुम्ही मला ज्ञान द्या. आणि मग लगेच सुखदेव गोस्वामी यांना उत्तर देण्यासाठी सुरुवात करतात. कारण आपण पाहतो की भगवंत अवतार घेतात आणि अवताराचं कारण असतं. आणि म्हणून ते पहिल्यांदाच लगेच सांगतात की भगवंत का अवतार घेतात. म्हणून लगेच शुकवाच भगवंत सुखदेव गोस्वामी पुढेच पाचव्या श्लोकामध्ये सांगतात या ठिकाणी, गो विप्र स्वरा साधूनाम छंदसामपी चेश्वर रक्षामी इच्छम तनुधत्ते धर्मस्य अर्थस्य चैवही. तर या ठिकाणी ते लगेच सांगतात की कुठल्या कुठल्या कारणासाठी भगवंत या ठिकाणी अवतरित होतात. पहिला तर म्हणतात गो अर्थात गाय, विप्र अर्थात ब्राह्मण, सुर अर्थात देवता, साधूनाम अर्थात भक्त, छंदसा अर्थात वेद, मपीचे ईश्वर अर्थात या ठिकाणी ते म्हणतात की या सर्वांना हे ईश्वर अर्थात भगवंत रक्षामी, याचं काय करतात, रक्षामी इच्छिन, त्यांची इच्छा होते यांचं रक्षण करावं, आणि म्हणून ते काय करतात, तनु अर्थात देह धारण करतात, धनु तनु धत्ते अर्थात ते देह काय करतात, धारण करतात, का बरं, धर्मस्य अर्थस्य चैवही, कारण एकच आहे, कारण त्यांना धर्म आणि अर्थ त्याच्यापासून येणारं जे काय उद्दिष्ट आहे किंवा त्या जीवनाचं जे सार्थकता आहे ही त्यांना काय करायची या ठिकाणी प्रदर्शित करायची आहे. जसं आपण म्हणतो की एक चित्रपटातले गाणं देखील आहे, देव देश आणि धर्मापायी जान घेतलं हाती. आता हे प्राण किंवा जान काय घेतात, हातामध्ये घेतात, कशासाठी बरं, देव देश आणि धर्म. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवंत हा अवतार का धारण करतात, ही इच्छा का त्यांची झालेली आहे, कारण त्यांना या पाच गोष्टींचं, सात गोष्टींचं संरक्षण करायचं, गाय, ब्राह्मण, देव, भक्त, वेद, धर्म आणि अर्थ, या सात गोष्टींचं या ठिकाणी काय करायचं, त्यांना संरक्षण करायचं. आणि यासाठी आपण पाहतो की भगवंत नाना विविध अवतार धारण करतात. मग आपण बघतो की वेगवेगळे अवतार आहेत. काही आचार्यांच्या मध्ये असं म्हणतात की एक वेळ तुम्ही काय करू शकता, समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे मोजू शकत नाही त्याप्रमाणे भगवंतांचे अवतार तुम्ही मोजू शकत नाही. परंतु जयदेव गोस्वामी आपल्या एका स्तोत्रामध्ये अतिशय सुंदर रीतीनं भगवंतांच्या 10 अवताराचं वर्णन करतात. आणि शेवटी स्वतः जयदेव गोस्वामी सांगतात की यामध्ये हे जे सर्व अवतार मी जरी तुम्हाला 10 अवतार सांगितले असतील, हे मात्र एकाच व्यक्तीने घेतलेले आहेत. ते म्हणजे कोण, कृष्ण. केशव धृता, केशव या नावाने त्यांना ते काय करतात, या ठिकाणी संबोधित करतात. आणि या दशावतार स्तोत्रामध्ये पहिल्याच कडव्यामध्ये या मत्स्य अवताराचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यावेळी ते म्हणतायत प्रलय पयोधी जले. आता जसं या ठिकाणी हे जे काही सत्यव्रत मुनी आहेत, सत्यव्रत जे ऋषी आहेत, राजा आहे, या राजाच्या जीवनातली ही कहाणी आता काय करतात, या ठिकाणी सांगतायत. काय करतायत, प्रलय पयोधी जले धृतवान असि वेदम विहित विहित्र चरित्रम अखेदम केशव धृता मीन शरीरा जय जगदीश हरे. या ठिकाणी सांगतायत की कशा पद्धतीनं त्या नावेमध्ये जे प्रलयाचे अतिशय भयानक असं वातावरण आहे, प्रलय निर्माण झालेलं आहे, आणि अशा जलामध्ये आता भगवंतांनी हे रूप धारण केलेलं आहे, आणि यामध्ये वान अर्थात धारण केलेलं आहे कुणाकुणाला, धृतवान, या ठिकाणी वेगवेगळ्या जीवांना धारण केलेलं आहे एका बोटीमध्ये, आणि विशेष करून त्यामध्ये कोणकोणावर, स्वतः राजा सत्यव्रत आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर कोण आहेत, वेद. आणि अशा जगदीशांना या ठिकाणी हे जे काही जयदेव गोस्वामी आहेत हे काय करतायत, नमस्कार करतायत. तर असं म्हणतात की हिची व्याख्या अतिशय सुंदर दिली जाते की केशव हेच का नाव ठिकाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण आपण काल देखील पाहिलं की केशव हे नाव खरं वास्तविक पाहता त्यांना कशामुळे पडलेलं आहे, तर ज्यावेळेला वराह अवतार भगवंत धारण करतात आणि या वराह अवतारामध्ये ज्यावेळेला ते जलातून बाहेर पडतात त्यावेळेला त्यांच्या अंगातून काय होतं, जल बाहेर पडतं, पाणी, पाण्याचे तुषार बाहेर पडतात, आणि हे तुषार ज्यावेळेला जमिनीवर पडतात ते त्यावेळेला कुश गवत निर्माण होतं, आणि त्यामुळे देखील त्यांना काय म्हटलं जातं, केशव म्हटलं जातं. पुढे म्हणतात केशव म्हणजे काय, कोण बरं ती व्यक्ती आहे, प्रशस्त स्निग्ध नीलकुंठित कुंतलम. ते कोण आहेत बरं? प्रशस्त, ज्यांचे केस, कुंतल म्हणजे केस, कसे आहेत? प्रशस्त, अतिशय झुपकेदार आहेत. स्निग्ध म्हणजे दाट आहेत, आणि दाट कुठल्या वर्णाचे आहेत? नील, निळा घन, निळ घन हा जो आहे म्हणजे अर्थात पूर्णपणे काळ्या रंगाचे. आणि कुटिल, कुटिल म्हणजे एकमेकांच्या मध्ये गुंतलेले आहेत. आणि असे असणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे? केशव आहे. म्हणून या ठिकाणी केशव हे नाव दिलेलं आहे. पुढे ते म्हणतायत की केशव यासाठी देखील म्हणलं जातं, को ब्रह्मा ईशश्च तावपी वयते प्रशस्तितिही. म्हणजे कोण? को, को अर्थात क हा जो शब्द आहे यातील केशव मधला, क म्हणजे साक्षात ब्रह्माजी ईश्वरस्य, जो ईश हा शब्द आहे केशव, यातला ईश हा शब्द जो आहे हा महादेवांना वापरला जातो. आणि जे या दोघांना नियंत्रित करतात, प्रशस्त अर्थात प्रशासन करतात, ते म्हणजे कोण आहेत? केशव. या अर्थाने देखील केशव म्हटलं जातं. इतकंच नव्हे, केशायन वयती, वयते म्हणजे वळणे, जे राधारणीचे किंवा गोप्यांचे केस वळतात अर्थात त्यांना काय करतात? वेणी घालतात, अशांना देखील काय म्हटलं जातं? केशव म्हटलं जातं. आणि ज्या व्यक्तीनं केशी दैत्याचा वध केलाय अशामुळे देखील भगवंतांचं एक नाव काय आहे? केशव आहे. आणि अशा मी केशवांना मी काय करतोय या ठिकाणी? वंदन करतोय. आणि आपण पाहतो की अतिशय सुंदर रीतीनं या अवताराचं वर्णन जयदेव गोस्वामी करतात. भगवंत आपल्या वेगवेगळ्या एकतरी स्वतः अवतार घेतात किंवा त्यांचे विभिन्नांश, स्वांश, विभिन्नांश, प्रभाव प्रकाश, विलास प्रकाश, असे वेगवेगळ्या अवताराचे प्रकार आहेत. आणि या प्रकारांच्या द्वारे काय करतात भगवंत? या ठिकाणी वेगवेगळ्या अवतार घेऊन या भौतिक जगतामध्ये ते अवतरीण होतात. आणि विशेष करून आपण पाहतो की श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये जो काही तिसरा अध्याय, या तिसऱ्या अध्यायामध्ये या अनेक अवतारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि विशेष करून या ठिकाणी 22 अवतारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच कुमार आहे, वराह आहे, नारद, नारायण, कपिल, दत्तात्रय आहे, यज्ञ अवतार आहे, वृषभ अवतार आहे, पृथ्वी महाराज यांचा देखील वर्णन केलेलं आहे, मत्स्य, कुर्म, धन्वंतरी, मोहिनी अवतार, नरसिंह, वामन, परशुराम, व्यासदेव, रामच, प्रभू रामचंद्र, बलरामजी, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्की, अशा या 22 अवतारांचं वर्णन काय केलेलं आहे? या पहिल्या स्कंदामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि शेवटी ते सांगतात की हे जरी सगळे अवतार, सुखदेव गोस्वामी सांगतात की जरी तुम्हाला मी सांगत असू तरी तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, येते चान्स कलाम पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादी व्याकुलम लोके मुडयंती युगे युगे. हे सगळे जरी अवतार मी तुम्हाला सांगितले असतील पण ह्याचा कर्ता धरता कोण आहे? कृष्ण आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं, ते स्वतः हे काय करतात? अवतार धारण करतात. आणि युगायुगामध्ये ते काय करतात? अवतरित होतात. आणि त्यामुळं या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं वर्णन केलेलं की कशा रीतीनं भगवंत हे अवतरित होतात. आता कोण म्हणेल की भगवंतांना काय सामान्य व्यक्तीच्या कर्माप्रमाणे, जसं सामान्य व्यक्ती आपल्या कर्माप्रमाणे अवतार घ्यावा लागतो त्याप्रमाणे भगवंत अवतार घेतात का? तर याचं वर्णन याच स्कंदामध्ये अतिशय सुंदर रीतीनं ब्रह्मदेव आपल्या एका प्रार्थनेमध्ये करतायत. ते म्हणतायत, तैतय स्वेच्छा भूते रूपे काले काले स्वयं विभो कर्म द्विषहम यन्नो भगवन यत्तत करोति ही. ते म्हणतात तेते जे जे इच्छा जीव करतो त्या त्याप्रमाणे त्याला काय होतं रूप प्राप्त होतो. परंतु या ठिकाणी भगवंतांचं तसं नाहीये. ते काय म्हणतात स्व इच्छा भूते, त्यांची इच्छा होते आणि त्यामुळे ते त्यांच्या इच्छेनुसार ते काय करतात या भौतिक जगतामध्ये ते त्यांच्या इच्छेनं येतात काले काले अर्थात युगायुगामध्ये. आणि ते कसे येतात स्वयं आणि स्वतः येतात. आणि कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे कोण आहेत साधारण व्यक्ती आहे, पण ते म्हणतात नाही दुर्विषहम ते असामान्य व्यक्ती आहेत. आणि त्यामुळं भले तुम्हाला वाटत असतील की सामान्य व्यक्तीप्रमाणे ते कार्य करतायत किंवा सामान्य व्यक्तीप्रमाणे ते दिसतायत तरी त्यांना तुम्ही साधारण समजू नका. आणि कृपया करून ते म्हणतायत ब्रह्माजी, ब्रह्माजी आणि देवतांचा हा संवाद आहे कारण देवतांना देवता ह्या संरक्षणासाठी ब्रह्माजींच्याकडे येतात कारण त्यांचं संपूर्ण राज्य निघून गेलेलं समुद्र मंथनच्या अगोदरचा हा प्रसंग आहे ज्या ठिकाणी भगवंत काय भगवंतांची प्रार्थना ही ब्रह्माजी करतात त्यातला हा श्लोक आहे. तर त्या ठिकाणी म्हणतात की कृपया करून तुम्ही काय करा तुम्ही साधारण नाहीये आणि अतिशय स्वेच्छेनं या ठिकाणी येतानी अवतार धारण करता आणि तुम्ही काय करता सर्वांना या मार्गातून मुक्त करता तरी कृपया करून तुम्ही आमचं संरक्षण करावं. म्हणून कोणी असं समजता कामा नये की भगवंत या भौतिक जगतामध्ये येतात तर ती या भौतिक जगातील जी काय त्रिगुणीमयी माया आहे यांना ते बळी पडतात का, पण नाही. या ठिकाणी आपण पाहतो की ते म्हणतात भले ते या भौतिक जगतामध्ये येत असतील तरी पण या भौतिक जगतातील त्रिगुण किंवा माया त्यांना कधीही बाध्य करू शकत नाही. आणि म्हणूनही या ठिकाणी म्हणतात याच कारणास्तव ते कोण आहेत परमनियंत्रक आहेत. आणि हेच त्याचं एक लक्षण आहे की भले ते या ठिकाणी येतात परंतु त्यांना माया स्पर्श देखील करू शकत नाही. आणि त्यामुळं त्यांना या भौतिक गुणदोषाचा कुठलाही आरोप आपण करू शकत नाहीये. आणि म्हणून या हा जो काय प्रसंग आहे किंवा हा जो काय आपण अध्याय पाहतो या प्रसंगामध्ये भगवंत मत्स्य रूप धारण करतात. तर या ह्याच्या अगोदरच्या जो तात्पर्य या तात्पर्यामध्ये स्वतः श्रील प्रभुपाद देखील सांगतात की हा जो अवतार आहे हा या युगामध्ये दोन वेळा त्याने धारण केलेला आहे. दोन वेळा हे मत्स्य रूप काय केलेलं आहे धारण केलेलं आहे. पहिला अवतार त्यांनी कधी घेतला या कल्पाच्या अगोदर. या कल्पाच्या मध्ये अगोदर त्यांनी काय केलं हयग्रीव नावाच्या असुराला त्यांनी मारलं आणि त्यावेळेला हा एक अवतार त्यांनी धारण केलता. कारण हा जो काय हयग्रीव नावाचा जो काय असुर आहे हा काय करतो बरं ब्रह्माजींच्या मुखातून येणारे वेद यांना तो घेऊन काय करत असतोय पळून जात असतो. आणि म्हणून त्याला मारून या वेदांचं संरक्षण करतात मत्स्य अवतार घेऊन. आणि दुसरा जो अवतार आहे या दुसरा अवतार हा जो सहावा मनू आहे चाक्षुष नावाचा मनू त्यावेळेला सत्यव्रत नावाचा जे काही राजा होता या राजाला वाचवण्यासाठी किंवा तितकंच नव्हे तर वेदांचं आणि इतर बीजांचं संरक्षण करण्यासाठी ते काय करतायत भगवंत हे मत्स्य रूप धारण करतात. आता या ठिकाणी अतिशय सुंदर वर्णन आहे. ते म्हणतात हे काय चाक्षुष मनू आहेत हा जो काय प्रलयाचा काळ हा जो म्हटलेला आहे हा प्रलयाचा काळ म्हणजे खरं वास्तविक पाहता ते मनूचा कालावधी संपतो असा नाहीये. तर या ठिकाणी असं वर्णन करतात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर की ब्रह्माजींची तंद्री लागली होती. जसं काल आपण ऐकलं की ब्रह्माजी झोपले त्यांचा रात्र झाली आणि त्यावेळेला काय झाला हा प्रलय झाला, पण तसं नाही झालं. काय झालं ब्रह्माजींची तंद्री लागली अर्थात ते थोडेसे निद्रेमध्ये गेले त्यावेळेला हा प्रलय आला. आणि त्यावेळेला त्यांच्या मुखातून हे चार वेद प्रगट झाले. आणि त्यावेळेला काय झालं, यांना वाचवण्यासाठी देखील भगवंतांनी मत्स्यरूप काय केलेलं आहे, धारण केलेलं आहे. जसं हे जे मत्स्यरूप आहे, जे ब्रह्माजींची तंद्री लागली आणि त्यांना त्या वेदांना वाचवलं, हे स्वयंभू मनूच्या वेळेला झालं आणि चाक्षुष मनूच्या वेळेला देखील त्यांना तंद्री लागते आणि त्यावेळेला देखील ते जे काय मत्स्यरूप धारण करतात, या वेळेला देखील नवीन पर्व चालू होतं. कारण ज्यावेळेला भगवान ब्रह्माजी थोडस झोपतात त्यावेळेला काय होतं, युग परिवर्तन होतं किंवा त्यावेळेला देखील प्रलय होतो. आणि त्यामुळे या ठिकाणी काय होतं बरं, सत्यव्रत नावाच्या राजाला भगवंत काय करतात, वाचवतात. आता या ठिकाणी अतिशय सुंदर हे वृत्तांत सांगितलेलं आहे की कशा रीतीनं या ठिकाणी आपण पाहतो की चक्षुष मन्वंतरामध्ये काय करतात, हा सत्यव्रत नावाचा जो राजा आहे, हा राजा शासन करत होता, अतिशय भगवंतांचा प्रिय भक्त होता आणि तो काय करतो, केवळ तप करतोय आणि ते पण कसं, पाणी पिऊन, जळ पिऊन. आणि त्यामुळे या ठिकाणी पुढे म्हणतात की हा जो राजा आहे, हा राजा तपश्चर्यासाठी जातो कुठ, कृतमाला नावाच्या नदीवर, आणि त्या ठिकाणी हा तप करतोय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय वृत्तांत घडतोय याचं वर्णन आता काय करतायत, या ठिकाणी सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना करतायत. आणि त्यावेळी ते म्हणतात, एकदा तो तप करतोय, केवळ तो आपला तप एकच आहे की त्याचं काय करतोय, फक्त पाणी पिऊन राहतोय, इतर तिची साधना करतोय, तपस्या करतोय. आणि एकदा तपस्येतून थोडा वेळ निवृत्त होऊन तो अर्घ देण्यासाठी नदीमध्ये जातो, कृतमाला नावाच्या नदीमध्ये. आणि तो अर्घ देण्यासाठी जळ उचलतो पण त्यावेळेला होतंय काय, अंजली अर्थात कृतांजली त्याच्या ओंजळीमध्ये एक शफर येतो अर्थात पाण्याचं पिल्लू येतं. आणि हे पाण्यातून आलेलं पिल्लू अर्थात छोटा मासा काय कारकीर्द घडवतो हे आपल्याला पुढे कळेल की हे दिसताना एवढुडस आहे. जसं आपण पाहतो की वराह अवतारामध्ये ब्रह्माजींच्या नासिकेतून छोटस येतो, बरोबर आहे वराह, पण तेच थोडं जसजसं पुढं पुढं जाऊ लागतं तसं ते अवाढव्य असं म्हणतात की आत्तीच्या एवढं वराह रूप होत. म्हणजे सर्वसाधारण असं वराह आपल्याला पाहायला मिळत नाही, पण भगवंत आपण पाहतो की हा दिसणारा छोटासा मासा किती मोठा होतो बरं, 800,000 मैल एवढा मोठा तो काय होतोय, मासा बनतोय. आता आपण पाहतो की प्रत्येक मन्वंतरामध्ये अर्थात प्रत्येक मनूच्या कारकिर्दीमध्ये भगवंत हे प्रगट होतात. जसं स्वयंभू मनूच्या मध्ये देखील मत्स्यावतार एकदा झाले, त्याचबरोबर या मनूंच्या वेळे देखील भगवंत आकुती आणि देवहूती याच्या गर्भामध्ये, स्वतःला आकुतीच्या गर्भामध्ये यज्ञदेव म्हणून अवतरित होतात आणि देवहूतीच्या पोटामधून काय होतात, ते कपिल मुनी म्हणून देखील अवतरित होतात. पुढचा जो मनू आहे सारोषित स्वरोषित, हा जो मनू आहे या मनूच्या कारकिर्दीमध्ये देखील वेदशिरा नावाचे एक ऋषी असतात आणि त्यांना तुषिता नावाची पत्नी असते आणि या पत्नींच्या द्वारे विभू नावानं भगवंत काय करता काय होतात, प्रगट होतात. पुढचे जे मनू आहेत हे उत्तम अर्थात स्वयंभू मनूचे हे तीन पुत्र आहेत, उत्तम तामस आणि तिसरा जो आहे हा रैवत. तर उत्तम मनू जो आहे या उत्तम मनूच्या पोटी किंवा उत्तम मनूच्या कारकिर्दीमध्ये भगवंत धर्माच्या पत्नीच्या द्वारे काय करतात, अवतार धारण करतात आणि त्यांचं त्यावेळेचं नाव काय असतं, सत्यसैन. आता तामस हा जो काय मनू आहे किंवा त्याला तपसा मनू देखील म्हणलं जातं, या मनूच्या वेळी देखील भगवंत काय करतात, अवतरित होतात आणि त्यावेळेला तो जो अवतार आहे त्या अवताराला हरि या नावानं संबोधलं जातं. आणि आपण पाहिलं की ह्या तामस नावाच्या मनुष्यामध्येच कुठली घटना घडते, गजेंद्र उद्धाराची घटना घडते. आणि म्हणून आपण बघतो की यात पहिल्या अध्यायामध्ये एक दोन तीन अध्यायामध्ये काय केलेलं आहे, गजेंद्र उद्धार ही जी कथा आहे ही सांगितलेली आहे. जी घटना किंवा हे जे काही हरी भगवंत आहेत ह्यांनी तामस मनुच्या वेळेला अवतार धारण केलता. पुढचे जे मनू आहेत पाचवे मनू हे रैवत मनू, कारण संपूर्ण ब्रह्माजींच्या दिवसामध्ये 14 मनू होतात. हे यातील पाचवे जे मनू आहेत रैवत नावाचे मनू, या मध्ये देखील ते काय होतात, अवतार धारण करतात. आणि हा जो अवतार आहे हा शुभ्र आणि त्यांची जी या शुभ्रांची जी पत्नी असते विखुंटा याच्या पुत्र रूपानं ते काय करतात, अवतरित होतात. आणि त्यांचं नाव पडतं श्री वैकुंठ. आणि ते या अवतारामध्ये एक विशेष कार्य करतात, ते म्हणजे काय करतात, वैकुंठ लोकाची रचना करतात. जी आपली पत्नी आहे रमा देवी याच्यासाठी ते काय करतात, वैकुंठ लोकाची एक प्लॅनेटरी सिस्टीम किंवा एक लोक वैकुंठ लोक याची रचना ती यावेळेला करतात. सहावं जे मनू आहेत, या सहावे मनू आहेत हे चाक्षुष मनू आहेत, ज्यांचं वर्णन आता चालू आहे. या चाक्षुष मनूच्या वेळी यांनी काय केलतं, वेदांना वाचवण्यासाठी मत्स्य अवतार धारण केलता. आणि त्यावेळेला हे सत्यव्रत नावाचे काय असतात, राजे असतात. आणि त्यावेळेला हे जे काय वर्णन आहे त्यांच्या रक्षणार्थ भगवंत काय करतायत, हा मत्स्य अवतार धारण करतात. आता कोणी म्हणेल की या ठिकाणी मत्स्य अवतार तर पहिला व्हायला पाहिजे होता, कारण पहिल्यांदा सुरुवात कुठून होते, मत्स्य अवतारापासून. आणि बाकीचे सगळे अवतार त्यानंतर हळूहळू कालांतरानं होत जातात. पण आपण पाहतो की पूर्वी अनेक अवतारांचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे आता जवळजवळ हा 8वा स्कंद संपत आलेला आहे, संपलेलाच आहे आता जवळजवळ. आणि 8 स्कंदामध्ये अनेक अवतारांचं वर्णन झालेलं आहे. वामन आहे, अजित आहे, बरोबर आहे, नरसिंह आहे, या सगळ्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता कुठल्या अवताराचं वर्णन करतात, मत्स्य अवताराचं. याचं कारण काय, सिक्वेन्स चुकतोय का कुठं, याच्यामध्ये सांगण्यामध्ये काही गडबडी आहे का, तर नाहीये. ही सांगण्यामध्ये गडबड नाही, ऐकण्यामध्ये देखील गडबडी नाहीये. कारण मनूंचं वर्णन करण्यासाठी ज्यावेळेला हे चालू करतात त्यावेळेला पहिल्या मनूंच्या पासून ते काय करतात, चालू करतात. आणि आता कुठल्या मनूपर्यंत आलेले आहेत, चाक्षुष नावाच्या मनूपर्यंत ते आलेले आहेत. आणि या चाक्षुष मनवंतरामध्ये किंवा चाक्षुष मनूच्या वेळेला जे मत्स्य अवताराचं रूप घेतलं, या वर्णनासाठी आता या ठिकाणी काय केलेलं आहे, हा अवताराचं वर्णन या ठिकाणी करतायत. आणि या ठिकाणी वर्णन करताना ते पुढे म्हणतायत, हा जो काय सत्यव्रत नावाचा राजा आहे, हा राजा भगवंतांचा असीम भक्त आहे. साधारण व्यक्ती नाही, हा असीम भक्त आहे. आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी भगवंत काय करतात, हा अवतार धारण करतायत. आता बघा, आणि साधारण व्यक्ती नाहीये, त्याला वाचवण्यासाठी भगवंत धारण करतायत अवतार का बरं, ह्याचं देखील कारण आहे. कारण हाच राजा 7वा मनू बनणार असतो. आणि म्हणून आपण बघतो की 7वा जो मनू आहे हा वैवस्वत मनू आहे. आणि वैवस्वत मनू अर्थात श्राद्ध देवांचं एक नाक वैवस्वत आहे. आणि जे विवस्वांचे पुत्र आहेत, म्हणून या ठिकाणी जो उल्लेख आहे की महाकल्पामध्ये तनयस्य विवस्वत, हे कुणाचे तनय आहेत, विवस्वत जे सूर्यदेव आहेत यांचे हे कोण आहेत, पुत्र आहेत. आणि म्हणून वैवस्वत हे त्यांचं एक नाव आहे. त्यांचं मूळचं नाव काय आहे, श्राद्धदेव. आणि याच श्राद्धदेवांना अर्थात वैवस्वत मनूंना स्वतः भगवंतांनी काय केलेलं आहे, मनू म्हणून घोषित केलेलं आहे, मनू बनवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता या अध्यायाला सुरुवात होताना म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, मत्स्य अवताराचं वर्णन आलंय. कारण चाक्षुष मनूच्या एंडला ही कथा झालेली आहे. आणि आता आपण पाहतोय की वैवस्वत मनू जे आहेत यांच्या कारकिर्दीमधला पहिला अवतार कुठला आहे, मत्स्य अवतार. कारण त्याच्यामध्येच काय केलेलं आहे, भगवंतांनी या राजाला वाचवलेलं आहे. आणि म्हणून जयदेव गोस्वामी अवताराची सुरुवात करताना कुठून करतात, केशव धोता मीन शरीरा, पहिला अवतार हा मत्स्य रूपाचा करतात. आता बघा, हे झालं वैवस्वत मनूंच, अर्थात स्वतः जे काही विवस्वांचे पुत्र आहेत. आता पुढची जी कहाणी येईल, अर्थात पुढचा जो अध्याय असेल, या अध्यायामध्ये काय असेल बरं, वैवस्वत मनूंच्या जे काही मनू आहेत यांच्या कारकिर्दीमध्ये कुठले अवतार झाले याचं वर्णन येईल. आता म्हणून भगवंतांनी या अवताराचं वर्णन किंवा या मनूंचं वर्णन देखील केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. ते काय म्हणतात, श्री भगवान वाच, हा चौथा अध्यायातला भगवद्गीतेतला पहिला श्लोक आहे. इमं विवस्वते योगं प्रोक्तावाम अहवव्ययम विवस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वाक वे ब्रवेत. मी ही जी काय भगवद्गीता आहे किंवा हे जे ज्ञान आहे हे मी पूर्वी कुणाला सांगितलं होतं, विवस्वान अर्थात सूर्यदेवाला सांगितलं होतं. विवस्वान हा सूर्यदेव आहे, याला मी सांगितलं होतं. विवस्वान मनवे प्राह, त्यांनी काय केलं, त्याच्या पुत्राला सांगितलं मनूला. आणि म्हणून त्यांचा जो पुत्र आहे विवस्वानचा पुत्र हा कोण आहे, वैवस्वत. अर्थात कोण हे, श्राद्ध देव, म्हणजे ज्यांना भगवद्गीता पूर्वी काय केलेली आहे भगवंतांनी, कुणामार्फत सांगितलेली आहे, त्यांच्या वडिलांच्या द्वारे, अर्थात विवस्वान सूर्यदेवांच्या द्वारे त्यांना ही भगवद्गीता कळालेली आहे. आणि त्यानंतर या मनुनी अर्थात वैवस्वत मनुनी आपल्या पुत्राला ती सांगितली, ते कोण आहेत, इक्ष्वाकू. आणि याच इक्ष्वाकू अंशामध्ये प्रभू रामचंद्र येतात. आणि म्हणून पुढचा जो अवतार असेल हा कुठला असेल, नवव्या स्कंदामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार, आणि त्याची कथा येईल. आणि त्या ठिकाणी सूर्य अंशाचं वर्णन असेल. आणि त्यानंतर कालांतरानं कोणाचं वंश, कुठल्या वंशाचं वर्णन असेल, चंद्रवंशाचं. आणि या चंद्रवंशामध्ये कोण येतात, स्वतः भगवान श्रीकृष्ण येतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अशा रीतीनं संपूर्ण या भागवतामध्ये अतिशय घटनाक्रमामध्ये काय केलेलं आहे, सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना प्रत्येक मनूच्या द्वारे कुठले कुठले अवतार भगवंत घेतात याचं सविस्तर वर्णन काय केलेलं आहे, या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपण पाहू की कशा रीतीनं भगवंत हा अवतार धारण करतात आणि काय करतात, आपल्याला या अवताराद्वारे काय प्रकट करून देतात. हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न आहेत या संदर्भात, ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णववृंद की जय हो.